जा जरा पूर्वेकडे। सुमारे 40 वर्षापूर्वी झालेल्या चीन जपान युद्धाच्या संदर्भात ही कविता लिहिलेली आहे। आता युद्धांचं स्वरूप खूपच बदललेलं आहे, पण त्यातून प्रगट होणारा अमानुष राक्षसीपणा मात्र तसाच कायम आहे। जा जरा पूर्वेकडे, वाळवंटी कोरताका एक श्वानाचे मढे जागिधाडा नो पुढे। वाळवंटी कोरताका एक श्वानाचे मढे जागिधाडा नो पुढे। जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेतांचा पडे जा जरा पूर्वेकडे। आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा भागवा तेथे तृषा। ढीग सारा या शवांचा तेथे लागे फावडे जा जरा पूर्वेकडे। गात गीते जाऊ द्या हो थोर तांडा आपुला देव आहे तोशला। गात गीते जाऊ द्या हो थोर तांडा आपुला देव आहे तोशला। वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे जा जरा पूर्वेकडे। तेथ देखा आगवेगाने विमाने वर्षती थोर शास्त्रांची गती। धूळ आणि अग्नियांच्या दौलती चोहीकडे जा जरा पूर्वेकडे। खड्ग लावू नी उराला बायकांना वेढती आणि दारी ओढती। भोगती बाजार हाटी मांस आणि कातडे जा जरा पूर्वेकडे। आर्त धावा आईचा ऐकून धावे अर्भक नाजमानी बंदुक। आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे जा जरा पूर्वेकडे। हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता व्यर्थ येथे राबता। व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे जा जरा पूर्वेकडे। आणि येताना पवाडे संस्कृतीचे गाजरा डोलू द्या सारी धरा। मेघमाले तून आम्हा शांततेचे द्या धडे जा जरा पूर्वेकडे जा जरा पूर्वेकडे।